नमस्कार मी राजेश, नमस्कार मी राजेश बोलतोय, इंडिया वन एनटीएम टीम मधून। मी आज तुमची कशी मदत करू शकतो?
हेलो
नमस्कार मी राजेश बोलतोय,
राज,
इंडिया वन।
माझे पैसे राजेश माझे पैसे कुठे गेले?
काळजी करू नका, मी तुमची मदत करण्यासाठी इथे आहे। तुम्हाला डॉकेट नंबर 635841 देण्यात आला होता का?
हो
मला दिसत आहे की तुमच्या डॉकेट नंबर 635841 तुम्हाला आधीच देण्यात आलेला आहे। तुमची रिफंड विनंती सध्या प्रक्रियेत आहे। आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार रिफंड पूर्ण होण्यासाठी 24 ते 48 तास लागतात। कृपया या प्रक्रियेच्या कालावधीपर्यंत प्रतीक्षा करा। होय, मी अजूनही इथे आहे।